आकाशवाणी सविता मुसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज यांच्यात आज नवी दिल्लीत आंतर सरकारी पातळीवरील बैठक. न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे नवे सरन्यायाधीश. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल. दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जर्मनी यांच्या दरम्यान आज सातवी आंतर सरकारी पातळीवरील बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज या बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवतील. चॅन्सेलर शॉल्ज यांचं काल 3 दिवसांच्या भारत भेटीवर आगमन झालं. या बैठकीदरम्यान उभय नेत्यांमध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य, वाढीव आर्थिक सहकार्य, हरित आणि शाश्वत विकास भागीदारी तसंच उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्ज 18व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या रायपूर इथल्या एम्स, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी भिलाई तसंच रायपूरमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय आयुष विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. नया रायपूर इथल्या पुरखौती मुक्तांगणालाही त्या भेट देतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या काल झालेल्या बैठकीत 6,798 कोटी रुपये किमतीच्या 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. पहिल्या प्रकल्पांतर्गत नरकटियागंज रक्सौल, सीतामढी दरभंगा आणि सीतामढी मुझफ्फरपूर असा 256 किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वेमार्ग प्रस्तावित असून बिहारमधील रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4,053 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीसाठीही नवीन रेल्वे लाईन बांधण्यात येणार असून एरुपलेम ते नंबुरू मार्गे अमरावती दरम्यान 57 किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग टाकला जाईल अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. अंतराळ क्षेत्रासाठी 1,000 कोटी रुपयांचा व्हेंचर कॅपिटल निधी स्थापन करण्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या प्रस्तावित व्हेंचर कॅपिटल निधीचं कार्य प्रत्यक्ष सुरू झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षांसाठी लागू करण्याची सरकारची योजना आहे. भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी पातळीवरच्या वाटाघाटी सुरू असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या काही भागाबद्दल असलेले मतभेद मिटवण्यात त्याची मदत होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या चाणक्य संवाद 2024 या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ येत्या 10 नोव्हेंबरला पूर्ण होत असून न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गेल्या 75 वर्षात सर्वोच्च न्यायालयाचं स्वरूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय लोकन्यायालय म्हणून काम करतं असं उदाहरण जगात विरळाच आहे असं ते म्हणाले. ही विशेष मुलाखत आज रात्री 9:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 45 उमेदवारांची तर काँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या पहिल्या यादीत कर्जत जामखेड मतदारसंघासाठी रोहित पवार, बारामतीसाठी युगेंद्र पवार, पारनेरमध्ये राणी लंके आणि तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमधून, नाना पटोले यांना साकोलीमधून तर विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात अनेक मंत्री, आमदार आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. बहुतांश उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेत तर कुणी कसलाही गाजावाजा न करता साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसे, शेकाप आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही काल अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या तिसऱ्या दिवशी अखेर राज्यात 552 उमेदवारांनी 720 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. दरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघात मतदान होणार असून आतापर्यंत 748 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आणखी 7 नावांची घोषणा केली आहे. के एन त्रिपाठी डाल्टनगंजमधून तर निशात आलम पाकौरमधून लढणार आहेत. केरळमध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार नव्या हरिदास यांनी काल आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्याआधी प्रियंका गांधी यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. वायनाडमध्ये लोकसभेसाठी येत्या 13 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. इराक आणि उत्तर सिरियामध्ये टर्की लष्करानं केलेल्या कारवाईत 47 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. यात अनेक दहशतवादी ठार झाले अशी माहिती टर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर यांनी दिली आहे. टर्कीतील अंकारा इथं झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं गुलेर यांनी सांगितलं. दिवाळी, छटपूजा अशा सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं 7,000 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांमधून दररोज सुमारे 2,00,000 प्रवासी प्रवास करू शकतील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत दिली. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं दाना चक्रीवादळ काल मध्यरात्री ओडिशाच्या भितरकनिका नॅशनल पार्क आणि धामरा बंदर या उत्तर किनारपट्टीवरील भागात धडकलं. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या भागात ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. केंद्रापारा, मयूरभंज, कटक, जाजपूर, बालासोर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आपत्ती निवारण दलाला सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. दरम्यान हे वादळ आज उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी वर्तवला आहे. क्रिकेट. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना कालपासून पुण्यात सुरू झाला. पहिल्याच दिवशी भारताच्या 2 फिरकीपटूंनी न्यूझीलंडचा डाव 259 धावात गुंडाळला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडचा पूर्ण संघ 259 धावा करून तंबूत परतला. वॉशिंग्टन सुंदरनं 7 तर रविचंद्रन अश्विननं 3 गडी बाद केले. कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 1 गडी बाद 16 धावा झाल्या होत्या. शुभमन गिल 10 तर यशस्वी जयस्वाल 6 धावांवर खेळत आहेत. भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघामध्ये झालेला मर्यादित षटकांचा सामना काल भारतानं 59 धावांनी जिंकला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. अहमदाबादमध्ये झालेल्या कालच्या सामन्यात भारतानं पाहुण्या संघाला 228 धावांचं लक्ष दिलं होतं, मात्र न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 41व्या षटकापर्यंत केवळ 168 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शॉल्स यांच्यात आज नवी दिल्लीत आंतरसरकारी पातळीवरील बैठक. न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे नवे सरन्यायाधीश. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल. दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं, अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. आणि महिला क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात न्यूझीलंडवर मात करत भारतीय संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.